चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी रैली शुगर मार्केट अपडेट सोमवार 23 डिसेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक, S30 साखरेचा व्यापार 3,190 रुपये ते 3,200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,200 रुपये ते 3,250 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,245 रुपये ते 3,310 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,160 रुपये ते 3,170 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,230 रुपये ते 3,280 रुपये राहिला। कोलकाता, S30 साखरेचा व्यापार 3,430 रुपये ते 3,450 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,225 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, इराणकडून कच्च्या साखरेची जोरदार मागणी असल्याने येत्या काही दिवसात साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे। जयगड बंदरासाठी माल वाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,000 रुपये ते 21,100 रुपये आहे। एक्सफॅक्ट्रीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 21,500 रुपये ते 21,600 रुपये आहे। एक्सफॅक्ट्रीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 21,800 रुपये ते 22,000 रुपये आहे। एक्सफॅक्ट्रीनुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,600 रुपये ते 21,750 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $338 ते $340 आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $346 ते $335 आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $333 ते $335 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $358.54 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $13.54 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.18 झाला, तर ब्रेझिलियन रोलचा व्यापार 4.10 झाला। क्रूड फ्युचर्स 4,303 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $60.35 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 38.88 अंकांनी खाली येऊन 41,642.66 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 9.05 अंकांनी खाली येऊन 12,262.75 अंकावर बंद झाला।